सांगा
जेवढं तुम्ही म्हटलं तसं तोंडाने
शब्दात नका सांगायचं, ठीक आहे. फक्त आता आवाज बदलून म्हणायचं,
दुसरा गळा म्हणा,
दुसरा गळा. हा
म्हणा शांतबाई मागे नका, चांगलं म्हणता तुम्ही, लय भारी म्हणता.
आमच्याकडे किती वेगवेगळे गळे,
किती भारी म्हणले
यांना, पुढे
शब्द कसले भारी. तुमच्या शब्दासारखं शब्द आम्ही कधी ऐकलं नाही पुढे, फक्त
आता शब्दात नाही बोलून नाही सांगायचं.
एखादा काढा ना जुना गळा,
शब्द किती नसते
म्हणजे काय,
चेंदूचे झाड असत,
चेंदूच
चंदनाच.
तू पहिले बंधवाचा शब्द घे पाहिजे, ती भावाचा बिंदू.
आता तुम्हाला येत पण तुम्ही म्हणलं
नाही, अजून थोडं म्हणून बाईचा नंबर आणू आपण. मस्त म्हणतात गळा बिळाले भारी.
आपण
एखादा
गळा
पण
त्यांचा एखादा पाहिजे ना काढायला, त्यांनी जुना
जुना जुना. तू